स्तोत्र संहिता अध्याय 53 मुख्य गवयासाठी महलत ह्या चालीवर गावयाचे दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र। मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कृत्ये करितात, सत्कृत्य करणारा कोणी नाही, कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले। ते एकूण एक मार्ग भ्रष्ट झाले आहेत, एकंदर सर्व बिघडले आहेत, सत्कृत्य करणारा कोणी नाही, एकही नाही, दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय, ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, देवाचे नाव घेत नाहीत, पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत, कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणाऱ्यांची हाडे देवाने विखरिली आहेत, तू त्यांची फजिती केली आहे, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे। देव करो आणि सियोनेतून इस्रायलाची मुक्ती येवो। देव आपल्या लोकांचे दास्य उलटविल, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्रायल हर्ष पावेल।